पुढील नोंद आहे जटामासी. स्पिकेनार्ड. व्हॅलेरियनेसी कुलातील ही वनस्पती असून तिचं शास्त्रीय नाव नार्डोस्टॅकिस जटामासी किंवा नार्डोस्टॅकिस ग्रँडिफ्लोरा असं आहे. ती एक सुगंधी वनस्पती आहे. हिमालयाच्या चीनकडील भागात समुद्रसपाटीपासून 3,300 ते 5,000 मीटर उंचीवरील पर्वतीय प्रदेशामध्ये ती सामान्यपणे आढळते. तसंच ती भारत आणि नेपाळच्या उत्तरेकडील भागात देखील वाढते. जटामासीचे झुडूप बहुवर्षायू 10 ते 60 सेंटीमीटर उंच असून भूमिगत बळकट खोडामुळे ते ताठ वाढतं. भूमिगत खोड सर्व बाजूंनी तपकिरी रंगाच्या तंतूसारख्या केसांनी वेढलेलं असतं. यांनाच जटा म्हणतात. खोड वास्तव नसल्यामुळे भूमिगत खोडातून पानं उगम पावतात. मुळापासून उद्गम असल्यामुळे या पानांना मूलज असं म्हणतात. पानं लांबट, सपाट आणि चमच्यासारख्या आकाराची, देठविरहित आणि केशहीन असतात. क्वचित त्यांच्यावर लव असते आणि वरची पानं आयत अंडाकार असतात. फुलं गुलाबी, फिकट, तांबूस किंवा निळी असून दाट वल्लरीमध्ये ती येतात. वल्लरी 1, 3 किंवा 5 असतात. फळं आरोही आणि पांढरट केसांनी वाढलेली असतात. बी मात्र एकच असते. बाजारात मिळणारी औषधी मुळी जटामासीचे भूमिगत खोड आहे. ते सर्व बाजूंनी तंतूंनी वेढलेले असते. त्यातून बाष्पनशील तेल मिळतं. या तेलाला स्पाइक नार्ड तेल असं म्हणतात. प्राचीन काळापासून जगभरातील वेगवेगळ्या संस्कृतीत हे तेल सुगंधी द्रव्य तसंच जखमा भरून येण्यासाठी वापरत आहे. केसांच्या वाढीला आणि केस काळे होण्यासाठी हे उपयुक्त ठरत असल्यामुळे या वनस्पतीला जटामासी असे म्हणतात. मुळांमध्ये सुगंधी, उत्तेजक आणि कडू चवीची संयुगे असतात. पेटके आणि आचके यावर ती गुणकारी आहेत. ही नोंद किशोर कुलकर्णी यांनी लिहिली आहे.